दानियल अध्याय 4 नबुकदनेस्सर राजाने सर्व लोक राष्ट्र आणि पृथ्वीवरील सर्व भाषा बोलणाऱ्या लोकात फरमान पाठवले की तुमचे कल्याण हो, सर्वोच्च देवाने जे चिन्हे आणि जे चमत्कार माझ्यासाठी केलेले तुम्हाला सांगावे हे मला बरे वाटले आहे. त्याची चिन्हे किती थोर, त्याचे चमत्कार किती अद्भुत. त्याचे राज्य हे सार्वकालिक राज्य आहे, त्याचे स्वामित्व पिढ्यानपिढ्या राहते. मी नबुकदनेस्सर माझ्या घरात सुखाने राहत होतो आणि माझ्या महालात समृद्धीचा उपभोग घेत होतो. मी स्वप्न पाहिले आणि घाबरलो. मी त्यावेळी आपल्या पलंगावर पडलो होतो. त्या दृष्टांतामुळे माझे मन अधीर झाले. म्हणून मी आज्ञा केली की बाबेलातील सर्व ज्ञानी लोकास मजकडे आणावे, म्हणजे ते माझ्या स्वप्नाचा उलगडा करतील. तेव्हा जादूगार, भूतविद्या करणारे, खासदी आणि ज्योतिषी हे मजकडे आले. मी त्यांना स्वप्न सांगितले, पण त्याचा उलगडा त्यांना होईना. शेवटी दानियल आत आला. त्यास मी माझ्या देवाचे नाव बेलशस्सर दिले आहे. त्यास मी स्वप्न सांगितले, बेलशस्सरा, सर्व ज्ञानाच्या अधिकाऱ्या, मला ठाऊक आहे पवित्र देवाचा आत्मा तुझ्यामध्ये निवास करतो आणि तुला कोणतेही गूढ रहस्य अवघड नाही. मला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ मला सांग. मी माझ्या पलंगावर पडलो असता मला दिसले ते असे, मी पाहिले पृथ्वीच्या मधोमध एक मोठा वृक्ष होता आणि त्याची उंची खूप मोठी होती. तो वृक्ष वाढून मजबूत झाला, त्याचा शेंडा आकाशात पोहोचला आणि त्याचा देखावा सर्व पृथ्वीच्या सीमेपर्यंत पोहोचला. त्याची पाने सुंदर होती, त्यास भरपूर फळे असून ती सर्वांना खायला पुरेशी होती. वनपशु त्याच्या सावलीत आणि आकाशातील पक्षी त्याच्या फांद्यामध्ये राहत. तो वृक्ष सर्व जीवितांचे पोषण करीत असे. मी माझ्या बिछाणात पडलो असता माझ्या मनात पाहिले आणि एक पवित्र देवदूत आकाशातून खाली उतरला. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, हा वृक्ष तोडून टाका आणि त्याच्या फांद्या छाटून टाका, त्याची पाने काढून टाका आणि फळे विखरा. त्याच्या खाली राहणारे प्राणी पळून जाओ आणि फांद्यातील फाकरे उडून जाओ, पण त्याचा बुदा जमिनीत राहू द्या. त्यास लोखंड आणि पितळच्या पट्ट्या बांधून कुरणाच्या कवळ्या गवतात राहू द्या. त्यास आकाशातील दहिवरात भिजू द्या. वनपशुबरोबर त्यास भूमीवरील गवताचा वाटा मिळू द्या. त्याचे मानवी हृदय जाऊन त्यास प्राण्याचे हृदय प्राप्त हो, तोपर्यंत 7 वर्ष होऊन जातील. हा निर्णय त्या देवीदूताच्या घोषणेद्वारे आणि पवित्र जनाच्या विचाराने झाला आहे, यासाठी की मनुष्याच्या राज्यात परात्पर प्रभुत्व करतो आणि ज्या कोणाला ते द्यायला तो इच्छितो त्यास तो ते देतो आणि त्यावर मनुष्यातल्या सर्वांहून नीच अशा मनुष्यास तो स्थापितो, असे जीवितांनी जाणावे. हे स्वप्न मी नबुकदनेस्सर राजाने पाहिले. आता तू हे बेलशस्सरा याचा अर्थ मला सांग, कारण माझ्या राज्यातल्या ज्ञानी जनांपैकी कुणी याचा अर्थ सांगू शकत नाही, पण तू हे सांगू शकतोस, कारण देवाचा पवित्र आत्मा तुझ्या ठाई राहतो. मग दानियल, ज्यास बेलशस्सर नाव देण्यात आले होते, तो काही क्षणासाठी गोंधळून गेला आणि त्याचे मन अस्वस्थ झाले. राजा म्हणाला, बेलशस्सर, हे स्वप्न किंवा त्याच्या अर्थाने तू घाबरू नकोस. तेव्हा बेलशस्सर म्हणाला, माझ्या स्वामी, हे स्वप्न तुझा द्वेष करणाऱ्यास आणि त्याचा अर्थ तुझ्या शत्रूस लागू पडो. जो वृक्ष तू पाहिला, जो वाढू मजबूत झाला आणि त्याचा शेंडा आकाशात गेला, ज्या सर्व पृथ्वीवर पाहता येत होते, ज्याची पाने सुंदर आणि फळे भरपूर असून ती सर्वांसाठी पुरेशी होती, त्याच्या सावलीत वनपशु राहत आणि फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी राहत होते, हे राजा, तो वृक्ष तू आहेस. तू वाढून बलवान झालास. तुझी थुरवी आकाशापर्यंत पोहोचली आहे. तुझे अधिकार पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहोचतात. हे राजा, तू एक स्वर्गदूत पाहिला जो स्वर्गातून खाली येऊन म्हणाला, हा वृक्ष तोडून याचा नाश करा, पण त्याचा बुदा जमिनीत राहू द्या. याला लोखंड आणि पितळाच्या पट्ट्यांनी बांधून कुरणातल्या कवळ्या गवतात राहू द्या. त्याने आकाशाचे दव भिजवो, तो 7 वर्ष वनपशुसोबत राहो. हे राजा, याचा अर्थ असा, सर्वोच्च देवाचा हा आदेश आहे जो माझ्या राजापर्यंत पोहोचला आहे. तुला मनुष्यातून काढून टाकण्यात येईल. तुझी वस्ती वनपशुमध्ये होईल. तुला बैलासारखे गवत खावे लागेल. आकाशातील दवाने तू भिजशील. 7 वर्ष जाईपर्यंत तू हे जाणशील की मानवावर देवाची सत्ता आहे. जसे सांगण्यात आले आहे की त्या वृक्षाची बुदे तशीच राहू द्या, ह्याच प्रकारे जेव्हा तू स्वर्गाचे नियम शिकशील, तुझे राज्य तुला पुन्हा प्राप्त होईल. म्हणून हे राजा, माझी मसलत तुला मान्य असो, पाप सोडून योग्य ते कर आपली दुष्टता सोडून जासलेल्यांवर दया कर, असे केल्यास तुझी समृद्धी जास्त दिवस राहील. हे सर्व राजा नबुखदनेस्सरासोबत 12 महिन्यात घडून आले. तो बाबेलातील राजवाड्यात फिरत होता. काय ही महान बाबेल नगरी जी मी माझ्या राजनिवासासाठी आणि माझ्या गौरवासाठी बांधली? जेव्हा राजा हे बोलत होता तेव्हा पाहा स्वर्गातून वाणी झाली, राजा नबुखदनेस्सरा, हे फरमान 1, तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तुला लोकातून काढून टाकण्यात येईल. तुझी वस्ती वनपोषित होईल. तुला बैलासारखे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर देवाची सत्ता आहे. तो ते पाहिजे त्यांना देतो. हे तुला ज्ञान होईपर्यंत 7 वर्ष जातील. हे फरमान त्याच घटकेस नबुखदनेस्सराचा विरोधात अंमलात आले. त्यास माणसातून काढण्यात आले. त्याने बैलासारखे गवत खाल्ले. त्याचे शरीर आकाशातल्या दवांनी भिजले. त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्ष्याच्या नखासारखी झाली. या दिवसाच्या शेवटी मी नबुखदनेस्सराने माझे डोळे आकाशाकडे लावले. माझी बुद्धिमत्ता मला परत मिळाली. मी सर्वोच्च देवाचे आभार मानले. जो सदाजीवी देव त्याचा मी सन्मान केला आणि त्याची थोरवी गायली, कारण त्याचे प्रभुत्व कायमचे आणि त्याचे राज्य पिढ्यांपिढ्या राहणारे आहे. भूतलावरील सर्व रहिवासी त्यास शून्यवत आहेत. जो स्वर्गातील आपल्या सैन्याचे भूतलावरील रहिवाशांचे पाहिजे ते करतो, कोणी त्यास थांबू शकत नाही किंवा विचारू शकत नाही की तू हे का केले. त्याच समय माझी बुद्धिमत्ता परत मिळाली. माझे राजवैभव आणि प्रताप मला परत प्राप्त झाले. मी माझ्या सिंहासनावर पुन्हा बसलो आणि मला मोठी थोरवी प्राप्त झाली. आता मी नबुखदनेस्सर स्वर्गीय राजास गौरव देऊन त्याची खूप स्तुती करतो, कारण त्याचे सर्व कामे सभ्यतेची आणि त्याचे मार्ग न्यायाचे आहेत. जे गर्वाने चालतात त्यास तो नम्र करतो.